नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. 20 डिसेंबराक जावपी जिल्हा पंचायत वेंचणुके खातीर शेनवारा तरेकवार मतदारसंघात मेळून 25 उमेदवारांनी अर्ज सादर केले. राजकीय पक्षाकडल्यान उमेदवार जाहीर करपाची मोहीम नेटान सुरू आसा. आर्जीन शुक्रारा 14 जाल्यार शेनवारा आनीक 2 उमेदवार जाहीर केले. काँग्रेसीन 11 उमेदवार जाहीर केले. भाजपान काल पयले 40 उमेदवार जाहीर केल्यात. उमेदवार जाहीर जाल्ल्यान सगळ्या पक्षांनी प्रचाराक सुरवात केल्या. उमेदवार जाहीर जाले असले तरी काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजी कडल्यान युतीची चर्चा सुरू असा. सगळ्या मतदारांनी ज्यांनी अजून तांचे गणना फॉर्म सादर करूंक ना तांणी ते बेगिनात बेगीन करचे अशी मागणी मुखेल वेंचणूक अधिकारी कार्यालयान केल्या. गणना फॉर्म सादर करपाची निमणी तारीख 11 डिसेंबर मेरेन वाडयल्या. मतदार वळेरी पुनरिक्षण नोव्हेंबर सावन गोंयांत सुरू जाला. SIR फॉर्म कशे भरचे ताचो तपशील दिवपी ही माहिती आसा.
तुमकां खबर आसतले आता SIR चालू आसा आनी हे SIR हे तुमकां फॉर्म भरचे पडटले. तुमकां तर कितें कळना जाल्यार हांव तुमकां हेल्प करूंक शकता. आता हे आमी फॉर्म भरया न्ही. हे फॉर्म भरपाचे कशे, पयली तुवें डेट ऑफ बर्थ, आधार नंबर, मोबायल नंबर, फादर नेम आनी मदर नेम हो कॉलम तुवें भरपाचो. आनी जो हो कॉलम आसा द डिटेल ऑफ इलेक्टर इन इलेक्टर रोल ऑफ द लास्ट SIR तितून हो कॉलम आसा. हो कॉलम भरपाक तुका हांव हेल्प करतलो. तसोच आनी कॉलम आसा तितून डिटेल्स ऑफ रिलेटिव हूज नेम वॉज गिवन इन प्रिवियस कॉलम इन द लास्ट SIR म्हणजे हांगा कोणाची भुरगीं आसतली तेका आमी प्रोजेनी म्हणतो. कॉलम हांगा हो कॉलम तुमकां भरपाक हांव हेल्प. तशेंच मागीर हे सगळे जावन हांगा तुवें सायन करचे पडटले. हे आमचे एन्युमरेशन फॉर्म हे भरून तुवें म्हाज्या कडेन दिवपाचे.
गोंयांत आयज राती उसरा आरपोरा हांगाच्या एका क्लबान उजो लागल्या उपरांत उण्यात उणे 23 जाणांक मरण आयले. पुलिसांनी दिल्ल्या माहिती प्रमाण दर्यादेगेवेल्या राज्यांतल्या बागा हांगाच्या बर्च बाय रोमियो लेन नांवाच्या क्लबान मध्यान रातच्या सुमाराक हो उजो लागलो. मध्यान राती सुमार सिलिंडर स्फोटाक लागून हो उजो लागला असो दुबाव आसा. कितल्योशोच उजो पालोवपी निविदा घडणुकेच्या सुवातेर व्हेल्यो आनी सोडवणूक कारवाय सुरू आशिल्ली. DGP सयत वरिष्ठ पुलीस अधिकारी आनी उत्तर गोंय जिल्ह्यांतले पुलीस पंगड घडणुकेच्या सुवातेर आसात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टार ह्या घडणुकेचेर दुख्ख उक्तायलां. तशेंच मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सगळ्या दुखी कुटुंबांक गोंय सरकारा कडल्यान अर्थीक मजत दिवपाचें आश्वासन दिलां. आघाती देशांनी 7,000 गोंयकारांनी स्थलांतर केला आनी 6 देशांनी ते काम करतात. गोंयकारां सयत हेर देशांतल्या स्थलांतर केल्ल्या भारतीयांक आघाती देशांनी सुरक्षा आनी भलायकी दिवपा खातीर भारत सरकार वेगवेगळ्या येवजण्यो राबयल्यात अशी माहिती केंद्रीय विदेश वेव्हार राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग हांणी दिली. आघाती देशांनी भारतीय सुरक्षा राखण आनी भलायकी दिवपा खातीर भारत सरकार उच्च प्राधान्य दिता. सरकारान वेगवेगळे उपक्रम जसे प्रवासी भारतीय विमा येवजण आनी प्रस्थान जावचे पयलीची दिशा आनी प्रशिक्षण चालीक लायता अशें तांणी सांगलां. अनुसूचित जमातींतल्या विद्यार्थ्यांक स्पर्धात्मक परिक्षा खातीर अर्थीक मजत दिवपी भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी योजना लावार्थ्यां मेरेन पावोवपाक उच्च माध्यमीक शाळांच्या मुखेल्यांनी यत्न करचे अशें राज्याच्या आदिवासी कल्याण संचालनालयान सांगलां. भगवान बिरसा मुंडा लक्ष सिद्धी येवजणे खाला विज्ञान फाट्यांतल्या 11वी आनी 12वी यत्ते खातीर 2 वर्सां नीट आनी JEE परिक्षा खातीर प्रशिक्षण घेवपाक वट्ट 3 लाख रुपयांची अर्थीक मजत मेळटा. ही येवजण चडांत चड विद्यार्थ्यां मेरेन पावची हे खातीर शाळा मुखेल्यांनी ह्या येवजण्या विशीं शाळांनी पोस्टर लावचे, सुचना फलकाचेर म्हायती दिवची, अर्ज करचे खातीर मजत करची अशें आदिवासी कल्याण संचालनालयान कळीत केलां. होमगार्ड आनी सिव्हील डिफेन्साचे 63वी वर्सुकी रेसिंग डे कार्यावळ पणजेच्या पुलीस मुख्यालयाच्या मैदानाचेर जाली. मुखेल सोयरे म्हणून गोंयचे पुलीस महासंचालक आलोक कुमार IPS हांणी उलयतना होमगार्ड आनी नागरी संरक्षणाच्या वांगड्यांच्या समाजान दिल्ल्या योगदाना खातीर आनी गरजेच्या वेळार पुलीस दळाक दिल्ल्या मजती खातीर जायत्या फावटी नागरी संरक्षण आनी होमगार्डाचे योगदान उणें लेखना तशें तांणी सांगलें. सांतियागो हांगा जाल्ल्या FIH ज्युनियर बायलां विश्वचषक स्पर्धेंत भारताच्या ज्युनियर बायलां हॉकी पंगडान तांच्या निमण्या पूल सी खेळांत आयलंडाचे 4-8-0 असो दणदणीत विजय मेळिल्लो. गोंय वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण काल पणजेंत चडांत चड तापमान 34.6 डिग्री सेल्सियस आसा जाल्यार उण्यांत उणें तापमान 24 डिग्री सेल्सियस नोंद जालां. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.